नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे सर्वसामान्यांची स्वप्न साकारतील, पंतप्रधान मोदी यांना विश्वास. नमो युवा रन मॅरेथॉनला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद. नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याच्या पर्यावरण मंत्री मुंढे यांच्या सूचना. आणि आशिया चषक 20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज सामना. आता सविस्तर बातम्या. उद्यापासून लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे प्रत्येकाचा लाभ होईल, सर्वसामान्यांची स्वप्न साकार होतील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. त्यांनी आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करताना यासंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले,
जीएसटी कम होने से अब देश के नागरिकों के लिए अपने सपने पूरे करना और आसान होगा. घर बनाना, टीवी, फ्रिज खरीदने की बात हो, स्कूटर, बाइक, कार खरीदना हो, ये सब पर अब कम खर्च करना होगा.
देश नागरिक देवोभव हा मंत्र घेऊन पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आता खाद्यपदार्थ स्वस्त होतील अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. हे नियम सर्व राज्य आणि केंद्राच्या एकत्रित प्रयत्नातून साध्य झाले. केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकत्र चालले तर देशाची सर्व स्वप्न साकारली जातील असं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांकडून देशाला मोठ्या अपेक्षा असल्याचं ते यावेळी म्हणाले. उद्यापासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही पंतप्रधान मोदी यांनी दिल्या. व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नमो युवा रन मॅरेथॉन शर्यत आज ठिकठिकाणी उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मॅरेथॉन झाली. नमो रन मॅरेथॉनमुळे तरुणाई, देशभक्ती, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचं तसंच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी वचनबद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण सर्वांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची शक्ती बघितलेली आहे. ही शक्ती आणि भारताची हवाई संरक्षण यंत्रणा अशी आहे की भारताला कोणी पराजित करू शकत नाही. पण एक गोष्ट भारताला पराजित करू शकते ती म्हणजे अंमली पदार्थ. त्यामुळे आपला युवक जर व्यसनमुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण चालू शकणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथंही आज नमो रन मॅरेथॉन शर्यत घेण्यात आली. बीड जिल्ह्यात या मॅरेथॉनला भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे यांनी हिरवा झेंडा दाखवला. परभणी शहरातही आज परभणी भाजप शहर आणि जिल्हा अॅथलेटिक संघटनेच्या वतीनं मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉनला माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. छत्रपती संभाजीनगर इथं नमो युवा रन मॅरेथॉनला बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर प्रमुख उपस्थित होते. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्ताच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं शेतकऱ्यांच्या राबवलेल्या आर्थिक उपाययोजनांविषयी जाणून घेऊ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं केंद्रीत सुधारणांच्या प्रवाहातून शेतकऱ्यांना अनियमित उत्पन्नापासून निश्चित समृद्धीकडे नेलं आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते,
साथियो, हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है. भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा. और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं. मेरे देश के किसानों के लिए, मेरे देश के मछुआरों के लिए, मेरे देश के पशुपालकों के लिए आज भारत तैयार है.
2013-14 मध्ये अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद 27,000 कोटी रुपये होती. ती वाढवून 1,37,000 कोटी रुपयांहून अधिक करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट उत्पन्नाचा आधार मिळाला आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे आर्थिक सक्षमीकरण अधिक मजबूत झालं आहे. तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आणि बाजारपेठेच्या अनिश्चिततेविरुद्ध सुरक्षितता प्रदान करत आहे.
भारत अमेरिका उभय देशातील व्यापार विषयक चर्चेच्या अनुषंगानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वातलं एक शिष्टमंडळ उद्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. या चर्चेतून दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक करार निश्चिती करणं हा या भेटीचा उद्देश आहे. 16 सप्टेंबर रोजी अमेरिकी शिष्टमंडळानं भारत भेटीत संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री म्हणून आपण नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्यानं त्यांचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी झाली तिथे नुकसान तर असायचंच, परंतु जिथं पर्जन्यमान कमी आहे त्या ठिकाणी देखील पिकांचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणीही पंचनामे केला जाणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्र शासनानं गेल्या दशकभराच्या काळात अनेक कालबाह्य कायदे रद्द करून या क्षेत्रात सुसूत्रता आणली. हे बदल सर्वसामान्यांसाठी लाभदायक असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ विधिज्ञ गीता देशपांडे यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.
मुळात नवीन गुन्हे जे सामान्य लोकांना ज्यांना सामोरं जावं लागायचं असे गुन्हे आता समाविष्ट करण्यात आले आहेत आणि गुन्हा नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात आले, त्यामुळे पारदर्शकता येईल, लवकर न्याय मिळेल अशी आशा सामान्य माणूस करत आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा सहभाग यात नक्कीच वाढणार आहे. पण अजून सामान्य माणसापर्यंत हे पोहोचायसाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे मी आकाशवाणीचे आभार मानते की आकाशवाणीने या विषयावर बोलायची संधी दिलेली आहे.
विधिज्ञ देशपांडे यांची ही मुलाखत विशेष प्रासंगिकच्या उद्या सकाळी 10:45 प्रसारित होणाऱ्या 14 भागात आपण ऐकणार आहोत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 4 भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री 8 या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या याआधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. सुपर 4 गटामध्ये काल झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बरकतपूर आणि शेलगाव भागातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. परिसरातील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करणं अत्यंत आवश्यक असून राज्य शासनानं या गंभीर स्थितीची दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई घोषित केली पाहिजे अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं मराठवाडा साहित्य परिषद मसापच्या उदगीर शाखेतर्फे काल मुक्तीसंग्रामात साहित्य परिषदेची भूमिका या विषयावर प्राध्यापक डॉ दत्ताहरी होनराव यांचं व्याख्यान झालं. ज्या राजवटीत सामान्य जनतेच्या नशिबी अन्यायच होता त्याकडी सामान्य माणसाला विचारप्रवण करण्याचं आणि सरंजामशाही विरुद्ध लढण्याचं कार्य मसापनं केल्याचं मत होनराव यांनी यावेळी व्यक्त केलं. पुढच्या 5 रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव इथं मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली इथं हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बीड जिल्ह्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी क्रमांक 1 आणि 6 अशी 2 दारं पावमीटरनं उगडण्यात आली आहेत. याद्वारे मांजरा नदीपात्रात 1747.14 क्युसेक इतकं पाणी सोडण्यात येणार आहे. तसंच पाणी आवक बघून पाणी सोडणं नियंत्रित केलं जाणार असल्याचं नदी काठ आणि पूरबाधित गावाच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वस्तू आणि सेवा कर सुधारणांमुळे सर्वसामान्यांची स्वप्न साकारतील पंतप्रधान मोदी यांना विश्वास. नमो युआरएन मॅरेथॉनला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद. नदीपात्रात होणाऱ्या अतिक्रमणांचं सर्वेक्षण करण्याच्या पर्यावरण मंत्री मुंडे यांच्या सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.